chinimandi.com पॉडकास्ट।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन मागे। फॅबटेक शुगरकडून 2017-18 या गळीत हंगामात प्रति टन 2,250 रुपयांप्रमाणे दर देण्यात आला। हा दर देत असताना काही शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपयांप्रमाणे दर कमी देण्यात आला। सर्वच शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वेळोवेळी कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रार केली। त्यानंतर उर्वरित 300 रुपये ऊस बिलातील 200 रुपयांप्रमाणे ऊस बिल देण्यात आलं। आता राहिलेले 100 रुपये मिळावेत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। थकीत ऊस बिल ताबडतोब दिलं जाईल असं आश्वासन कारखाना प्रशासनाकडून दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं। आता काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या लेखी मागणीप्रमाणे थकीत ऊस बिल देण्याची ग्वाही वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे यांनी दिली। त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं। या ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल घुले, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, रणजित बागल, विजयकुमार पाटील, राजेंद्र बाळू कपले, शंकर संगशेट्टी, अप्पू पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते।